शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवि सर्वभूतेषु विद्यारूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः या देवि सर्वभूतेषु शान्तिरूपेण संस्थिता नमस्तस्यै 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 नमो नमः नमस्तस्यै 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 नमो नमः
Es gibt nur eine Liebe, die Liebe des Göttlichen. Ohne diese Liebe würde es keine Schöpfung geben. Alles existiert aufgrund dieser Liebe. Und versuchen wir, unsere eigene Liebe zu finden, die nicht existiert, dann fühlen wir nicht die Liebe, die einzige Liebe, die Liebe des Göttlichen, die das ganze Dasein durchdringt. Die Mutter.